भारत, भारत एक सांस्कृतिक ओळख आहे. भारत प्रकाशाचे वातावरण अथवा प्रकाशाचे माहोल जे स्वयंसिद्ध स्थितीत प्राप्त होते. यालाच हिंदीत म्हटले आहे, म्हटले भारत स्वयंसिद्ध प्रकाश का माहौल. जिसमें हमारे असलियत की पहचान है. जिसमें खुद के असलियत की पहचान है. भारत उजियाले का माहौल. भारत स्वयंसिद्ध प्रकाशाचे वातावरण. स्वतःची अनुपम ओळख. आता भारत शब्द भारतीय वातावरणात गुंतलेला दिसतो हे पाहून मनाला आनंद होतो.